यशया अध्याय 14। कारण याकोबावर परमेश्वर दया करील, तो पुन्हा इस्रायलास निवडून घेईल, त्यास त्यांच्या स्वदेशात वसविल, त्यांना परके येऊन मिळतील, ते याकोबाच्या घराण्याशी लगटून राहतील, विदेशी लोक त्यास नेऊन स्वस्थानी पोचवितील, आणि इस्रायलाचे घराणे परमेश्वराच्या भूमीत त्यास दासदासी करून ठेवील। ज्यांनी त्यास बंदीवान करून नेले होते त्यास ते बंदीत ठेवितील, असे ते आपणास पिडणाऱ्यांवर स्वामित्व करीतील। ज्या दिवशी तुझी पीडा, चिंता व तुझवर लादलेले कठीण दास्य यापासून परमेश्वर तुला आराम देईल, त्या दिवशी असे होईल की बाबेलच्या राजा संबंधाने हे कवन तू म्हणशील, पिडणारा कसा नाहीसा झाला, पिळून काढणारी नगरी कशी नष्ट झाली आहे, जो क्रोधाने लोकांचे सतत ताडण करीत असे, जो कोपाने अनिवार छळ करून राष्ट्रांवर सत्ता चालवीत असे, तो दुर्जनांचा सोटा, अधिपतींचा दंड परमेश्वराने मोडून टाकिला आहे। सर्व पृथ्वी विश्राम पावली आहे, शांत झाली आहे, लोक गाण्याचा गजर करीत आहेत। सरूची झाडे व लबानोनावरील गंधसरू तुझमुळे हर्षित होऊन म्हणतात, तू पडलास तेव्हापासून आम्हावर कुऱ्हाड चालविणारा कोणी येत नाही, खाली अधोलोकात तुझ्या स्वागतार्थ गडबड उडाली आहे। तो तुझसाठी पृथ्वीवरील मरून गेलेल्या सर्व प्रमुखास जागृत करीत आहे, राष्ट्रांच्या सर्व राजास त्यांच्या त्यांच्या सिंहासनावरून उठवीत आहे। ते सर्व उठून तुला म्हणतात, तू ही आम्हाप्रमाणे निर्बळ झाला आहेस काय, तू आमच्यासारखा बनला आहेस काय, तुझा डामडौल, तुझ्या सारंग्यांचा नाद अधोलोकात उतरत आहे, तुझ्या खाली कृमींचे अंथरुण झाले आहे, आणि वरून तुला कीटकांचे पांघरुण झाले आहे। हे दैदिप्यमान तार्या, प्रभातपुत्रा, तू आकाशातून कसा पडलास, राष्ट्रास लोळविणाऱ्या तुला धुळीत कसे टाकिले, जो तू आपल्या मनात म्हणालास, मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणातून माझे सिंहासन उच्च करीन, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईन, मी मेघांवर आरोहण करीन, मी परात्परासमान होईन, त्या तुला अधोलोकात गर्तेच्या अधोभागात टाकिले आहे। जे तुला पाहतील ते तुला निरखून मनात म्हणतील की ज्याने पृथ्वी थरथर कापविली व राज्ये डळमळविली तो हाच का पुरुष, ज्याने जगाचे रान केले, त्यातील नगरांचा विध्वंस केला व आपल्या बंदीवानास मुक्त करून घरी जाऊ दिले नाही, तो हाच का पुरुष। राष्ट्रांचे राजे सगळे आपापल्या घरी गौरवाने निद्रिस्त आहेत, पण तुला फेकून दिलेल्या फांदीप्रमाणे आपल्या थडग्यापासून दूर झुगारून दिले आहे। वधिलेले, तरवारीने विंधिलेले, गर्तेच्या धोंड्यांमध्ये पडलेले यांनी तू वेष्टीला आहेस, पायाखाली तुडविलेल्या मढ्यासारखा तू झाला आहेस, त्यांच्याबरोबर तुला मूठ माती मिळणार नाही, कारण तू आपल्या देशाची नासधूस केली व आपल्या प्रजेचा वध केला। कुकर्म्यांच्या वंशाचे नाव कधी मागे उरणार नाही। वडिलांच्या दुष्कर्मास्तव त्याच्या पुत्रांसाठी वधस्थान सिद्ध करा, म्हणजे ते उदयास येऊन देश जिंकणार नाहीत, पृथ्वीचा भाग नगरांनी व्यापून टाकणार नाहीत, मी त्याजवर उठेन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. बाबेलचे नाव व अवशेष, त्यांचे पुत्रपौत्र यांचा मी समूळ उच्छेद करीन, असे परमेश्वर म्हणतो. तो साळूचे वतन व पाणथळ होईल, असेही मी करीन. नाशरूप झाडूने मी त्यास झाडून टाकीन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. सेनाधीश परमेश्वर शपथ वाहून म्हणाला आहे की मी कल्पिले तसे होईलच, मी योजिले तसे घडेलच. मी आपल्या देशात अश्शूरचा चुराडा करीन, माझ्या पर्वतांवर त्याला पायाखाली तुडवीन. तेव्हा त्याचे जू त्याजवरून निघेल, त्यांच्या खांद्यांवरून त्याचे ओझे उतरेल. सर्व पृथ्वीविषयी योजिलेला संकल्प हाच आहे, सर्व राष्ट्रांवर उगारिलेला हात हाच आहे. सेनाधीश परमेश्वराने संकल्प केला आहे, तो कोणाच्याने रद्द करवेल? त्याचा हात उगारिलेला आहे, तो कोणाच्याने मागे आणवेल? अहाज राजा मरण पावला, त्या वर्षी ही देववाणी प्राप्त झाली. हे समग्र पलेशेथा, तुला मारणारा सोटा मोडला आहे, म्हणून आनंद करू नको, कारण सापाच्या मुळातून फुरसे निघेल, त्याचे फळ उडता आग्यासाप होईल. गरीबातले गरीब पोटभर खातील, गरजवंत सुखाने झोप घेतील. तुझे मूळ मी क्षुधेने मारीन व तुझा अवशेष वधितील. अगे वेशी हाय हाय कर, अगे नगरी ओरड. हे पलेशेथा, तू सर्वस्वी वितळून जाशील, कारण उत्तरेकडून धूर येत आहे. त्याच्या सैन्यांपैकी कोणी चुकून मागे राहणार नाही. राष्ट्राच्या जासुदास काय उत्तर द्यावे? परमेश्वराने सियोन स्थापिली आहे, त्याच्या लोकांपैकी दीनदुर्बळ तिच्यात आश्रय करून आहेत.